श्रीमद् भगवद गीता मोरोपंती आर्यावृत्त अध्याय क्रमांक 16। ज्ञानोपाये निष्ठा ज्ञानस्वाध्याय चित्त शुद्धि महा निर्भयता तप यज्ञ हि पार्था तैसी अवक्रता दमः भूतदया अक्रोध त्याग अपैशून्य आसने नित्य शांति अहिंसा मृदुता लज्जा स्थिरता अलोभ आणि सत्य अद्रोह अमान तशी शुचिता तेज क्षमा धृति अहोति षड्विंशति गुण पार्थ दैवी संपत्ति चा नरा होति अज्ञान आणि दंभ क्रोध क्रूरत्व दर्प अभिमाने त्याचा ठाई असती जाला संपत्ति आसुरी माने दैवी संपत्ति सदा मुक्त करी आसुरी करी बद्ध न करी खेद अहेसी दैवी संपत्ति वंत तू शुद्ध भूतांचा उद्भवतो द्विविध असे दैव आणि आसुरतो कथिला विस्तृत दैवही आसुर ऐका वयासि चित्तरतो नेणति प्रवृत्ति अणिते निवृत्ति असुर स्वभाव नरते शौची सत्याचारी त्यांचे मानस कदापि ही नरते जग अप्रतिष्ठ आणिक अनीश्वर असत्य हेचि जगमान्य स्त्री पुरुषोद्भव बोलति कामाविण हेतुमानिति नान्य नष्टात्मे अल्पमति अनीश जग हेचि दृष्टिधरणार विश्वक्षयार्थ उपजति रिपुहे अत्युग्र कर्म करणार दुष्पूर काम सेवनि पार्था मदमान दंभ त्यास असे मोहे दुराग्रही जे अशुचि व्रत ते प्रवर्ततीच असे मरणावधि अतिशय जे चिंते चागेति पारसाला हो अतिसक्त काम भोगी निश्चित पुरुषार्थ भोग जाला हो विषयांचा भोगास्तव अन्याये क्रोध काम तत्परते इच्छिति हि स अर्थ संचय आशा शतपाश बद्धते पुरते हे अद्य प्राप्त मलामी याहि मनोरथासि साधीन हे मज आहे प्रस्तुत हे हि पुन्ना धन करीन आधीन हा शत्रुवधियलाम्या इतरहि मारीन चित्त तेंचि असे ईश्वरमी भोगी मी बलवान मी सिद्ध मी सुखी ही असे मी ज्ञान युक्त आढ्यहि मज ऐसा अन्य कोणता आहे हो मिन दे इन सुखी हो इन मोहे अशास्त्रमती पाहे जे मोह जाळ बद्ध भ्रमति अनेका मनोरथी नरकी आसक्त विषय भोगे पडती ते जाण घोर तर नरकी जे धन मान मदावृत मी अनुपम थोर जास हे माने यज्ञाभासे यजिति अविधीने यश निमित्त दंभाने कामक्रोध अहंकृति बलदर्पांचे सदैव ते थोर निज परदेही माते द्वेषिति दर्पा करोनि हि घोर द्वेषी क्रूर नराधम जे अशुभतयासि नित्य संसारी आसुरयोनि माजी टाकी तो जाणमीच कंसारी आसुरयोनि पावति जन्मो जन्मीहि मूढ अवनीत मजला न पावनिते जन्मति त्याहूनिते कुयोनीत नरकद्वारे त्रिविधस्वनाशकरिवश्यकरुनियुक्तीनि यास्तव कामक्रोधैः शत्रुटाकिजेतकीतीनि हीतीनतमोद्वारे यापुसि निमुक्त जो सदा बापा साधुनि आत्मश्रेयहि अणिपावे मोक्षजान निष्पापा जो शास्त्र विधानाते टाकुनि पार्था यथेच्छ आचरतो तो सिद्धि ते न पवे न सुखी मोक्षी ही तो न संचरतो कार्याकार्य विचारी यास्तो शास्त्र प्रमाण तुजताता जानुनि शास्त्र विधि ते कर्म करायास्य योग्य हो आता अध्याय क्रमांक 16 समाप्त।